मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैषाङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपं स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापली गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपूर्णसततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अभयम् सत्व संशुद्धि ही ज्ञान योग व्यवस्थिति ही दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप अर्जवम्। याच्यातले आपले अभय सत्व संशुद्धि ही ज्ञान योग व्यवस्थिती ही दानम दमहा आणि यज्ञहा एवढे दैवी गुण आतापर्यंत पाहून झाले। स्वाध्याय तप आणि आर्जव हे दैवी गुण आपले पाहायचे या श्लोकातले राहिलेले आहेत। हे दैवी गुण भगवद्गीतेमध्ये जे भगवंतांनी मोह निरसनार्थ म्हणून निरूपण केलं आणि आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाची पात्रता यासंबंधी जे काही निरूपण केलं त्याच्यामध्ये खरं म्हणजे हे दैवी गुण आलेलेच आहेत। त्याचं वेगळं वर्णन दैवी गुण म्हणजे जे परमार्थकरता आवश्यक गुण म्हणून वेगळेपणाने भगवंतांनी या अध्यायामध्ये परत सांगितले, कारण असे एकत्रित आलेले नव्हते। भगवद्गीतेचा जो अभ्यासक आहे तो केवळ शब्दज्ञानाचा अभ्यासक नसावा, केवळ शब्दाचा अभ्यासक नसावा। भगवद्गीतेचा अभ्यासक आपलं जीवन भगवद्गीतेच्या सांगण्याप्रमाणे बेतणारा असा असावा, अशी भगवंतांची ही इच्छा असल्यामुळं भगवद्गीता ज्यांनी लिहिली त्या व्यासांचीही तशी इच्छा असल्यामुळं अशा प्रकारे मार्गदर्शन पर असे गुण परत एकदा सांगावेत या तऱ्हेने हे गुण इथं आलेले आहेत। स्वाध्याय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। स्व हा एक शब्द आहे, स्वरूप हा एक शब्द आहे, स्वाध्याय हा एक शब्द आहे, स्वांत सुख हा एक शब्द आहे। सगळे शब्द अतिशय महत्वाचे असे राहतात। समर्थांचा जो संप्रदाय आहे तो संप्रदाय स्वरूप संप्रदाय म्हणून ओळखला जातो। महाराजांना, गोंदोलेकर महाराजांना देखील स्वरूप या शब्दाविषयी विशेष प्रीती होती। गुरुदेव रानड्यांचा संप्रदाय आहे तो दासबोध प्रमाण मानणारा असल्यामुळं स्वरूप या शब्दाभोवती घोटाळतो। हा जो नाथ संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय देखील स्वरूपबोधच सांगतो. समर्थ म्हणतात स्वरूप म्हणजे आपले रूप तत्व निरसना उपरी. तत्वाचं निरसन झालं म्हणजे पंचमहाभूतांचं निरसन झालं की मग जे उर्वरित राहतं ते स्वरूप, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच तत्वांनी भरलेला, या पाच तत्वांचा म्हणून सांगितला जाणारा असा हा देह, ज्या देहाला मी मी असं म्हणतो, त्या देहातली ही पाच तत्व विवेकानी बाहेरच्या पाच तत्वांशी पंचमहाभूतांशी जर एक केली, समर्थांचं म्हणणं त्याच्यासाठी स्वरूप प्रलय असं आहे. ही महाभूत देहातली विवेकानी कल्पनेनी बाहेरच्या महाभूतांशी जर एकरूप झाली तर एकरूपता झाली हे समजणारा शिल्लक राहतो, तेच आपलं रूप, तेच आपलं स्वरूप. ध्यानामध्ये सर्व विचार नाहीसे झाल्यानंतर निर्विचार शून्य स्थिती प्राप्त झाल्यानंतर, ही निर्विचार शून्यता आहे हे समजतं, हे ज्याला समजतं तो ध्याता किंवा द्रष्टा म्हणून सांगितलेला आहे. हा जो ध्याता किंवा द्रष्टा त्याला विचार शून्य स्थिती झाली हे लक्षात येतं. नंतर सर्व ध्यान या ध्यात्यावरच एकत्रित होतं, या द्रष्ट्यावरच एकत्रित होतं. आणि पतंजली महामुनी म्हणतात तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, द्रष्टा हा स्वरूपाला प्राप्त होतो. स्वरूप शब्द कसा महत्वाचा आहे, द्रष्ट्याला स्वरूपबोध होतो. स्वामीजींचे सद्गुरू ते स्वरूपानंद, स्वरूपाच्या आनंदाला जे प्राप्त झाले असे, अशा रीतीने स्व याचा अर्थ देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारा अधिष्ठानभूत असा शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा, त्याला जाणणं म्हणजे स्वरूप ज्ञान होणं, स्वरूप प्राप्ती होणं. आणि हे जाणण्याचं साधन म्हणजे स्वाध्याय. हे जाणण्याचं साधन जर काही असेल तर साधना आणि सद्ग्रंथांचं वाचन, या स्वाध्याय या गुणामध्ये भगवंतांनी एवढंच महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. हा जो स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय करण्याच्या देखील दोन पद्धती आहेत, किंवा या स्वाध्यायातून दोन गोष्टी निष्पन्न होतात. करायचं शब्दाचंच अध्ययन, शास्त्रांचं अध्ययन, पण शास्त्रांचं आणि शब्दांचं अध्ययन झाल्यानंतर ते परत शब्दांनी मांडण्याचा प्रयत्न करणं ही एक गोष्ट झाली. आणि शास्त्रांचं आणि शब्दांचं अध्ययन केल्यानंतर शास्त्र किंवा शब्द जे सांगतात ते होऊन राहणं, त्याची अनुभूती घेणं ही अजून एक गोष्ट झाली. म्हणून शास्त्रांचं अध्ययन जे करतात आणि जे अध्ययन करून ते प्रगट करतात त्यांना पंडित असं म्हटलं जातं, विद्वान असं म्हटलं जातं. आणि शास्त्रांचं अध्ययन करून त्याच्यातून प्रेरणा घेऊन शास्त्र जे सांगतात ते होऊन राहणं याला संत म्हटलं जातं. मी असा एक विनोद वाचला होता की एक तत्वज्ञानाचे अभ्यासक तत्वज्ञ त्यांची मुलाखत एक वार्ताहर घेत होता. ते त्याला असं सांगत होते की गेली 40 वर्ष तत्वज्ञानाचा अभ्यास करून मी तत्वज्ञानावर पुष्कळ काही लेखन केलं पण आता 40 वर्षानंतर मला असं समजतं की मला तत्वज्ञानातलं काही कळलेलं नाहीये. तेव्हा तो वार्ताहर म्हणतो मग त्याकरता तुम्ही लेखन संन्यास वगैरे घेतला की काय? ते म्हणतात नाही, तोपर्यंत मी स्वतःच मोठा तत्वज्ञ म्हणून जाणला जायला सुरुवात झाली, त्यामुळे लेखन संन्यास मात्र घेतला गेला नाही. पंडितांची परिस्थिती अशी होऊ शकते, वेदांचे जे अध्ययन करतात त्यांची परिस्थिती अशी होऊ शकते, वेद वाचणं, त्याचा अभ्यास करणं, अध्ययन करणं, ते मुखोद्गत करणं हेच इतकं बुद्धिमत्तेचं काम आहे, श्रमाचं काम आहे. आणि वेद हे फार मोठं वाङ्मय असल्यामुळं त्याच्यामध्येच इतकी वर्ष खर्च होतात आणि सर्वसाधारणपणाने कोणीही त्या मार्गाला जात नसल्यामुळं ते तशा रीतीने जर तोंडपाठ झालं तरच मोठी कीर्ती मिळायला सुरुवात होते. ती सामान्य गोष्ट नसते. मध्यंतरी बेलबागेमध्ये माझ्याशी कल्पना 10 वर्ष झाली असतील, कोणाला एकाला घनपाठी ब्राह्मण म्हणून पदवी बहाल झाली, त्याचा प्रयोग चाललेला होता, त्याची परीक्षा चाललेली होती, त्याचे परीक्षक आलेले होते, घनपाठीच परीक्षक देखील होते. आणि तरुण मुलगा, माझी अशी कल्पना की 28-30 मध्येच घनपाठी ब्राह्मण ते झाले. ते घनपाठी ब्राह्मण झाल्यानंतर तिथंच बसल्या जागीच मोठमोठ्या मंडळींनी त्यांचा जो सत्कार केला ते अतिशय भारावून गेले त्या सत्काराने. तिथंच त्यांना, ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जवळपास 7-8 लाख रुपये असे वेगवेगळ्या मंडळींनी, संस्थांनी असे त्याबद्दल गौरव म्हणून दिले. पुढे मला ज्यांनी नेलं तर त्यांनी असं सांगितलं की अनेक ठिकाणी यज्ञ होतात, दक्षिणेमध्ये होतात, गुजरातमध्ये होतात, महाराष्ट्रात होतात, उत्तरेकडे होतात, हे शंकराचार्य वेगवेगळे यज्ञ करत असतात, तिथं घनपाठी ब्राह्मणांना मोठ्या आदरांनी बोलावलं जातं आणि त्यांचा फार मोठा सन्मान होतो. घनपाठी असणं ही सोपी गोष्ट नाही. आणि मग जे परीक्षक होते ते परीक्षक नंतर माझ्याकडे आले, आमचे नाना पाखणीकर त्यांना घेऊन आले, ते स्वतः घनपाठी ब्राह्मण रत्नागिरीचे. ते असं म्हणाले की स्वरूपानंद इतके जवळ होते पण आम्ही पाठांतरात अडकलेले होतो आणि याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते जीवन जगायचं आहे, याच्या ऐवजी आम्ही त्याचा मान सन्मान सबंध देशभरात बोलावणं याच्यामध्येच गुंतलेले होतो. आणि हे त्यांनी उघडपणाने सांगितलं. माझं प्रवचन झाल्यानंतर राहळकर राम मंदिरात ते बोलले आणि ते असं म्हणाले की खरं म्हणजे आयुष्यात हे मिळवायला पाहिजे होतं पण हे आमच्या हातून राहिलं असं ते म्हणाले. स्वाध्याय या बाजूलाही घेऊन जाऊ शकतो, स्वाध्याय तुम्हाला स्वरूपानंद देखील घडवू शकतो. चैतन्य महाप्रभूंची अशी गोष्ट आहे की ते निमाई म्हणून त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव, ते गुरुकुल पद्धतीत शिकत होते आणि रघुनाथ पंडित नावाचा त्यांचा एक मित्र देखील त्यांच्याबरोबर शिकत होता आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याच्या बेताला आलेला असताना न्यायशास्त्रावर आधारित असा ग्रंथ निमाईंनी लिहायला घेतला. आपण आतापर्यंत जे शिकलो तर त्याचं एक उत्तम, जे काही शिकलो ते ग्रंथबद्ध करावं असं वाटणं स्वाभाविक असतं, तशा प्रकारे निमाईंनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. आणि रघुनाथ पंडितांनी देखील न्यायशास्त्रावरच ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली होती. परस्परांना माहीत नव्हतं. एके दिवशी नावेतून जात असताना, गंगेतून जात असताना, रघुनाथ पंडित निमाईंना असं म्हणाले की मला असं समजलं की तू न्यायशास्त्रावर आधारित एक ग्रंथ लिहितोयस. तेव्हा तो ग्रंथ बरोबरच असल्यामुळं निमाईंनी तो ग्रंथ वाचून दाखवायला सुरुवात केली. रघुनाथ पंडितांनी इच्छा व्यक्त केल्यावरून त्यांनी तो ग्रंथ वाचून दाखवायला सुरुवात केली. काही पानं वाचून झाल्यानंतर सहज वर पाहिलं तेव्हा रघुनाथ पंडितांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या. निमाई त्यांना असं म्हणाले की तुला काही होतंय का, तुझ्या डोळ्यात अश्रू का? तेव्हा रघुनाथ पंडित असं म्हणाले की मी देखील न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहायला घेतलेला आहे, पण तुझा हा ग्रंथ जर पाहण्यात आला तर त्याच्यासमोर माझा ग्रंथ हा काहीच ठरणार नाही हे मला लक्षात येत आहे. मी एवढे श्रम करून ग्रंथ लिहितो आहे पण तुझ्या ग्रंथापुढं माझा ग्रंथ अगदीच फिका आहे, असं रघुनाथ पंडित म्हणाले. तेव्हा निमाई म्हणाले एवढंच ना, मग तुझा ग्रंथ राहील इथून पुढं, तू जे लिहिशील ते राहील, माझा ग्रंथ एवढा महत्वाचा नाही, असं म्हणून बोलता बोलता त्यांनी तो गंगेत टाकूनच दिला. निमाईंनी काय लिहिलेलं होतं हे कोणालाच माहीत नाही, पण आज अशी परिस्थिती आहे की दिधीती हा रघुनाथ पंडितांनी लिहिलेला ग्रंथ वाचल्याखेरीज न्यायशास्त्राचा अभ्यास पुरा होत नाही, इतक्या योग्यतेचा ग्रंथ रघुनाथ पंडितांचा ठरला. आणि निमाईंचं काय झालं? निमाई चैतन्य महाप्रभू म्हणून ओळखले गेले. त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये ते आत्मदर्शी संत झाले आणि रघुनाथ हे तसेच पंडितच राहिले. मी रघुनाथ पंडितांना कमी लेखण्यासाठी तुम्हाला हे सांगत नाहीये, पण स्वाध्यायाचा जो उद्देश आहे तो उद्देश आत्मज्ञान प्राप्ती हा असला पाहिजे. अजून एक गोष्ट स्वामीजी सांगत असत की वाचस्पती मिश्र हे गुरुकुल पद्धतीप्रमाणे गुरुकुलामध्ये राहायला गेले, तिथं त्यांचा विद्याध्ययनाचा छंद मोठा जोपासला गेला. विद्या पूर्ण करून घरी आल्यानंतर देखील अध्ययनाची गोडी वाचस्पती मिश्रांना तशीच होती. मुलगा घरी आल्यामुळं अर्थातच आई वडिलांनी त्यांचं लग्न लावलं. विवाहाच्या वेळेस देखील त्यांच्या हातात ग्रंथ होता. ते एक प्रकारे रमलेले गृहस्थ होते आणि विवाहानंतरही त्यांचं अध्ययन चिंतन हे तसंच चालू राहिलं. वाचस्पती मिश्रांनी न्यायकर्णिका, सांख्यतत्व, कौमुदी असे काही ग्रंथ देखील लिहिले आणि ब्रह्मसूत्रावरच्या शंकर भाष्यावर ते टीका करण्याचं काम करत होते. एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये वाचस्पती मिश्रा लिखाणाचं काम करत होते. लिखाणाचं काम करता करता संध्याकाळ झाली, पण त्यांना जाणवणारही नाही अशा पद्धतीने तिथं दिवा आणून ठेवला गेला. त्यांचं काम चाललेलंच होतं. वाऱ्यांनी झोपडीचं दार एकदम उघडलं आणि वाऱ्यामुळे तो दिवा देखील मालवला गेला. तेव्हा ते त्यांच्या तंद्रीतून जागे झाले. त्यांना असं जाणवलं की कोणीतरी लगबगीनी आलं तिथं, दिवा लावून परत जात आहे. एक स्त्री तिथं आली आणि परत जात होती. तेव्हा त्यांनी असं विचारलं की देवी तू कोण आहेस, तर ती म्हणाली की मी तुमची सेविका आहे. माझी सेविका आली की पतीची सेवा करण्याखेरीज पत्नीचा दुसरा कोणताच धर्म नसतो. 50 वर्षापूर्वी आपला विवाह झालेला होता, 50 वर्षापासून मी आपली सेवा करते आहे. तेव्हा ते भानावर आले, त्यांनी तिचे हात हातात धरले. ते म्हणाले की मी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला. त्यांनी या ब्रह्मसूत्रावरील शंकर भाष्याच्या टीकेला भामती टीका असं नाव दिलं. ही भामती टीका देखील वाचल्याखेरीज आजही ब्रह्मसूत्रावरचं शंकर भाष्यावरच्या टीका ही पूर्ण अभ्यासिली गेली असं समजलं जात नाही. ही स्वाध्यायाची फार मोठी मोठी उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता चेंडुए भूमी हाणीजे नभे तो हाता आणीजे. चेंडू जमिनीवर आपटायचा, तो चेंडू जमिनीवर आपटण्यासाठी नाही तर तो टप्पा घेऊन परत हातात यावा म्हणून. तसा स्वाध्यायाचा देखील काही हेतू असला पाहिजे. आणि तो हेतू आत्मज्ञानाचा असला पाहिजे की शेती बी विखुरीजे परी पिकी लक्ष. शेतामध्ये बी पेरावं पण उत्तम पीक येईल अशा पद्धतीने पेरावं. तसा स्वाध्याय हा आपली प्रतिभा, आपली कल्पनाशक्ती, आपलं ज्ञान हे सगळं वृद्धिंगत करत करत पण आत्मदर्शनाकडे घेऊन जाणारा असा असावा. ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया. एखादी गोष्ट ठेवलेली आहे फडताळात कपाटात, ती शोधण्यासाठी दिवा लावावा लागतो. तसं स्वाध्यायाच्या प्रकाशामध्ये ठेवलेली वस्तू, आत्मवस्तू ही शोधता आली पाहिजे. याकरता स्वाध्याय असणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यापेक्षा अलीकडचा कोणताही उद्देश मान्यच करत नाहीत. ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया. पाहण्यासाठी दिवा महत्वाचा, पण दुसरं म्हणजे पाहण्यासाठी दिव्याबरोबर दृष्टी देखील महत्वाची. या दोन्ही गोष्टी स्वाध्यायानी येणं गरजेचं आहे. मी अशी एक गोष्ट ऐकलेली होती की एक मित्र आपल्या दुसऱ्या एका मित्राकडं गप्पा मारायला गेलेला होता. खूप वर्षांनी गेला. एरवी असं घरी जाऊन गप्पा मारणं असं होत नसे. तो अंध होता, अंधळा होता. तो आपल्या मित्राकडे गप्पा मारायला गेलेला होता. तिथंच जेवण वगैरे त्यांनी केलं उशीर झाला म्हणून. आणि मित्र त्याला म्हणाला की आता बाहेर एवढा अंधार पडलाय, तू कसा जाणार? तो म्हणाला की माझी चेष्टा थट्टा करण्याची तुला लहर आलेली दिसते. मला अंधाराशी काय काम, मी कधी प्रकाशच पाहिलेला नाहीये. मला नेहमी हे जगत अंधारासारखंच आहे, त्यामुळे मला काहीच अडचण नाही. मी माझ्या रुळलेल्या वाटेने सहज घरी जाऊ शकेन. तेव्हा मित्र असं म्हणाला की तू तुझ्या रुळलेल्या वाटेनी आणि अंदाजानी जाशील हे बरोबर आहे, पण समोरच्याला कसं कळेल अंधारात तू येतोयस, तो तुझ्या अंगावर धडकला तर? म्हणून असं कर, मी तुला एक कंदील देतो, तो कंदील घेऊन तू जा. त्यालाही ते म्हणणं पटलं, कंदील घेऊन तो जायला लागला. आता अंधळ्या माणसाला माहीत होतं की आपल्या हातात कंदील आहे, असं असल्यामुळं समोरून आपल्या अंगावर कोणी धडकण्याची कोणती शक्यता नाही. असं असल्यामुळं सहजच त्याचं जे चालणं होतं ते चालणं थोडस जास्तच निर्धास्त झालं. आणि शेवटी व्हायचं ते झालंच, एक माणूस त्याच्या अंगावर येऊन धडकला. तेव्हा तो म्हणाला की दिसत नाही का माझ्या हातात कंदील आहे? पण दरम्यानच्या काळात वारं येऊन तो कंदील विझलेला होता, त्या आंधळ्याला काय माहिती कंदील विझला आहे. तो म्हणाला की कंदील आहे तुझ्या हातात पण विझलेला आहे. अरे हातात कंदील असल्यामुळं त्याची धडक झाली. हातात जर कंदील नसता तर त्याची कधीही आतापर्यंत धडक झालेली नव्हती. अंधारातून चालताना अथवा उजेडातून चालताना धडक होण्याचा प्रश्न नव्हता, तो जपूनच जाणार होता. पण हातात कंदील असल्यामुळं, म्हणून स्वाध्याय ही अशी चमत्कारिक गोष्ट आहे की तो कंदीलासारखा वापरणारा वापरतो, पण पाहायचं कसं ही दृष्टी जर नसेल तर स्वाध्यायाचा उपयोग काही नाही. ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिव्या, दिव्याचा आदर पाहण्यासाठी आवश्यक आहे, पण दिव्याच्या प्रकाशात पाहण्यासाठी दृष्टी तर महत्वाचीच आहे. म्हणून स्वाध्यायानी, स्वाध्याय हा दिव्यासारखं काम करेल, पण दृष्टी मिळवण्याचं काम हे परत ज्याचं त्यांनी करायचंच आहे त्या स्वाध्यायातूनच ते होणार आहे. का शाखा फळे यावया सिंपीचे मूळ, किंवा चांगली उत्तम फांद्या पानं फळं फुलं वृक्षाला येण्यासाठी, म्हणून मुळाला जसं पाणी घालावं तसा स्वाध्याय असला पाहिजे. स्वाध्याय हा मुळात जाऊन झाला पाहिजे, मग बाकी फळ फूल वगैरे या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी या मूळ जर तगलं तर आपोआप त्या वर्धिष्णू होणारच असतात. हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आरसा हा जसा आपण आपल्याला पाहण्यासाठी उपयोगी असतो. एरवी आरसा जर नसता तर मला तुम्ही सगळे दिसला असतात, पण मी कसा दिसतो हे मला कधीच कळलं नसतं. प्रत्येकाला आपण कसे दिसतो हे दाखवणारा फक्त आरसाच आहे, बाकी काहीच सोय नाही. तसा स्वाध्याय हा तुम्हाला आरशासारखा पाहिजे. तुम्ही वाचलं ब्रह्मही वेदम अमृत पुरस्तात ब्रह्मपश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण, तर या ऋचा हे जणू आरसा आहेत, आणि याची प्रचिती तुम्हाला या ऋचांमध्ये आरशासारखी स्वतःची घ्यायची आहे. उपनिषदातले श्लोक असोत, ज्ञानेश्वरीतली ओवी असो, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी, नाहीतर ज्ञानेश्वरी श्रेष्ठ याला काही अर्थ नाहीये. एकाही ओवीचा अनुभव नसेल तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या जागी. कृष्णमूर्ती म्हणायचे ना, व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज बायबल टू यू, तुम्ही आहात तिथं आणि गीता आहे तिथं, तुम्हाला त्याचं काय पडलंय? म्हणून गीता जर असेल तर गीता हा तुम्हाला आरसा झाला पाहिजे. त्या आरशामध्ये जसे यथा दर्शे तथा आत्मनी, आरशामध्ये जसं स्वतःचं प्रतिबिंब पाहावं तसं या ओव्यांमध्ये, या श्लोकांमध्ये, या ऋचांमध्ये, स्वाध्यायामध्ये आपलं प्रतिबिंब पाहणं हा उद्देश स्वाध्यायाचा असला पाहिजे. लक्षात किती ठेवतो? माझ्या अलीकडे लक्षात राहत नाही. कोणी म्हणतं तुमचं किती पाठ आहे, ओव्या तुम्हाला येतात, आम्हाला तशा येत नाहीत. काही जरूर नाहीये. हे तर काम टेप रेकॉर्डर देखील करतो. ही अशी कामं मेंदूला देण्याचं कारण नाहीये. जर सहज चांगलं लक्षात राहत असेल तर जरूर राहावं, लक्षात राहू नये असा त्याचा अर्थ नाही. मी प्रवचन करतो, मला ओव्या मुखोद्गत असणं गरजेचं आहे, त्या आपोआप येत असतील, येत असोत. पण अशा ज्ञानाची आवश्यकता नाहीये. ती ओवी कशा करता आहे आणि ते आपल्या जीवनात उतरले का हे पाहणं हा स्वाध्याय आहे. हे बहु असो आरिसा, आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहु असा उटीजे प्रीती. आणि आपल्याला पाहण्यासाठी उपयोगी असल्यामुळं पुढत पुढती म्हणजे वारंवार आपण तो स्वच्छ देखील ठेवतो. तसा स्वाध्याय हा वारंवार घासून पुसून स्वच्छ असावा. बुद्धीला जळमट, अनादर, अनिच्छा, अश्रद्धा या गोष्टी कदापि येऊ नयेत. हे बहु असो आरिसा, आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहु असा उटीजे प्रीती, तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू. आले समेवर ज्ञानेश्वर महाराज. कशा प्रकारे? वेद प्रतिपाद्य जो ईश्वर आहे, वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं, तो होवावया लागी गोचरू. तो आपण अधित होण्यासाठी म्हणून, आपल्याला तो ठाई पडण्यासाठी, आपल्याला त्याची प्रचिती येण्यासाठी म्हणून श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे, उपनिषदांचा अभ्यास या कारणाकरता करायचा, पांडित्याकरता नाही. त्याची द्विजासीच ब्रह्मसूत्र ब्राह्मणांकरता. ज्ञानेश्वर महाराजांनी ब्राह्मण हा शब्द वापरला, जे ज्यांना ब्रह्मजिज्ञास आहेत त्यांच्याकरता. ब्रह्मसूत्र त्याचा अभ्यास हा स्वाध्याय आहे, श्रुतीचा अभ्यास हा स्वाध्याय आहे असं ते सांगतायत. येरा, ज्यांना एवढं ब्रह्मसूत्र वगैरे वाचता येत नाहीये, त्याच्यातून स्वाध्याय ज्यांचा घडण्या एवढे संस्कार झालेले नाहीयेत, तेवढी ज्यांची मजल नाही गेलेली, झेप नाहीये, प्रत्येकाची एक सारखी नसेल समजा, त्याची द्विजासीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र. इतरांना काही श्रुतीच पाहिजे किंवा ब्रह्मसूत्रच पाहिजे असं काही नाही. इतरांना एखादं स्तोत्र देखील पुरेल किंवा नाममंत्र देखील पुरेल. आणि किती स्तोत्र अशी आहेत की त्या स्तोत्रांचा अभ्यास देखील अगदी परिपूर्णतेकडे घेऊन जातो. आचार्यांनी लिहिलेली स्तोत्र आहेत. समर्थांनी लिहिलेली स्तोत्र आहेत. अगदी अथर्वशीर्षासारखं देखील स्तोत्र आहे, जे स्वतः आपलं आपणच परिपूर्ण आहे. विष्णू सहस्र नाम आहे. अगदी अस्पष्ट मला आठवतं, कधी कधी वाटतं की नाही आठवत, कधी कधी वाटतं की आपण ते पाहिलेलं आहे. नागनाथ पाराच्या तिथं तो जो वाडा होता, पुण्या मुरलीधराकडून जाताना किंचित वळण आणि मग पुढं उमऱ्या गणपती चौकाकडे आपण जातो, त्या कोपऱ्यात खिडकीमध्ये दासगणू महाराज बसलेले असत. आणि मला असं वाटतं की मी बहुधा त्यांना पाहिलंय. स्वामीजी असं म्हणत असत की त्यांचे ओठ सतत विष्णू सहस्रनाम म्हणत असत, हलत असत. स्वामीजींकडे एक धनगर आलेला होता, गुरुदेव रानड्यांचा अनुग्रहित वयस्कर मनुष्य होता, उंचापुरा, काळा, चांगली जाड मनगट, सतत त्याचे ओठ हलत होते. दुकानात कोणीतरी त्यांना घेऊन आलं, स्तोत्रच पाहिजे असं नाही, नाम देखील चालेल. तेची द्विजासीच ब्रह्मसूत्र, येरा स्तोत्र का नाम मंत्र, आवर्तवणे पवित्र पावावया तत्व. याची आवर्तनच्या आवर्तन व्हावीत, कशा करता तत्व प्राप्त व्हावं म्हणून. कोणताही नाम मंत्र चालेल, श्रीराम जयराम जय जय राम चालेल, ओम नमः शिवाय चालेल, दत्त दत्त जय दत्त दत्त चालेल, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चालेल. तोच मी आहे, तोच मी आहे असा ध्यास चालेल. श्वासावर अथवा मुखानी अथवा मनात अथवा चिंतनात सोहम ध्यास आहे हेही चालेल. हे सर्व करायचं गजान महाराज सांगायचे नाशिकचे, की मुखानी सोहम सोहम म्हण देह केरसुणीसारखा होऊन जातो, सेवेकरताच फक्त शिल्लक राहतो आणि आपण त्याच्याशी एकरूप होतो असं म्हणायचंय. कसंही चालेल, आवर्तवणवे आवर्तवणे पवित्र पावावया तत्व, याची आवर्तन करावीत. तत्व प्राप्त करण्यासाठी म्हणून आवर्तन करावीत. पार्थागा स्वाध्यावो बोलीजे तो हा म्हणे देवो, याला स्वाध्याय असं म्हणायचं. असं हे अर्जुना श्रीकृष्णांनी जो सांगितला तो हा स्वाध्याय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता तप शब्दाभिप्रावो ऐक सांगो, आता तप या शब्दाचा अभिप्राय सांगतो पुढच्या वेळेला. तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे इंद्रावणी जेवी, नाना धूपाचा अग्निप्रवेशू कनकी तुकाचा नाशू, पितृपक्षू ओषिता रासू चंद्राचा जैसा, तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. तपाची व्याख्याच केली आहे, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 समितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 अघुवीर समर्थ।